आता बुद्ध पूजा पाठ सुरू होत आहे.
वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदंस श्रीपाद सरोरुहे.
मुनिंद्राच्या श्री पाद कमलांची पूजा मी ह्या सुंदर सुगंधी दोरा घातलेल्या फुलांच्या हाराने करीतो.
पूजे मी बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेतेन लभामि मोकं पुष्पं मिलायति यता इदं मे कायो तथा यासि विनाशभावं.
ज्याप्रमाणे फुले कोमसतात त्याचप्रमाणे माझे शरीरही विनाशाकडे जाणारे आहे. म्हणून ह्या पुष्पांनी बुद्धाची पूजा करीतो. ह्या पवित्र कर्माने मला निर्वाण मिळते.
कणसारपदितेण दीपेण तमदंसिना तिलोक दीपं संबुद्ध पूजयामि तमोनुदं.
घनदाट अंधाराचा नाश करणाऱ्या आणि चक्क प्रकाश देणाऱ्या ह्या दिव्याप्रमाणे अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक्य दीप अशा सम्यक बुद्धाची मी पूजा करीतो.
सुगंधी काय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनांगेन पूजयामि तथागतं.
अनेक प्रकारची सुगंधी द्रव्यांनी सुगंधित झालेल्या शरीराप्रमाणे ज्याचे अनंत गुणांनी शरीर व मुख सुगंधी आहे अशा तथागताची पूजा करीतो.
बुद्धं माच संगात सुगतनुभवा धातु धातु गभे लंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके च दुपे.
बुद्ध धम्म व संघ यांना लंका जम्बुद्वीप नागलोक मधील स्तूपामधून बुद्धाच्या शरीरातील जितके अवशेष प्रस्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करीतो.
सभ्य बुद्धं सकल सकल दस दिसे केसल मादि धातु वंदे सभ्येऽपि बुद्धं सबल तनुज बोधि चैतं नमामि.
सर्व दहाही दिशांमध्ये जितकी बुद्धाची रूपे व बुद्धाच्या शरीराचे केश लोम वगैरे अवशेष स्थापलेले आहेत त्या सर्वांना मी नमन करीतो.
वंदामि चैत्यं सबं सबटाने सुपटितितं सारिक धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा.
सर्व ठिकाणी बसविलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना मी वंदन करीतो. ती सर्व नेहमी बुद्धाचीच रूपे असून आम्हाला महान बोध देणारी आहेत.